आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अरुणाचल प्रदेशात भाजपला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत, तर सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पूर्ण बहुमतासह सत्तेत। देशातल्या उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा प्रधानमंत्र्यांकडून आढावा, कुठेही आग लागू नये यासाठी नियमित काळजी घेण्याच्या सूचना। तैवान अथलेटिक्स खुल्या स्पर्धेत 800 मीटर शर्यतीत भारताच्या अंकेश चौधरीची सुवर्णपदकाला गवसणी, तर सोमनाथ चौहानला रौप्य पदक आणि भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याला जागतिक क्रमवारीत अव्वल 10 मध्ये स्थान। अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज झाली। अरुणाचल प्रदेशात भाजपानं पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवलं, तर सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पूर्ण बहुमतासह सत्तेत परतला। सिक्कीममध्ये 32 पैकी 31 जागांवर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे उमेदवार निवडून आले, तर एका जागेवर सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटचा उमेदवार जिंकला। अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपानं 60 पैकी 46 जागा जिंकल्या। नॅशनल पीपल्स पार्टीनं 5, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांनी प्रत्येकी 3, काँग्रेसनं 1 आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलनं 2 जागा जिंकल्या। अरुणाचल प्रदेशातल्या मतदारांनी विकासाच्या राजकारणाला कौल दिल्याचं म्हणत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिथल्या जनतेचे आभार मानले। सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं मिळवलेल्या विजयाबद्दल प्रधानमंत्र्यांनी मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग यांचं अभिनंदन केलं। अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 उमेदवार निवडून आले होते। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी समाधान व्यक्त करून विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे। अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा तसंच मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला। राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आणि नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत खंडू यांनी मुख्यमंत्री म्हणून तसंच त्यांच्या मंत्रिमंडळानंही कामकाज पाहावं अशी विनंती त्यांना केली। देशात उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एक बैठक घेतली। बैठकीत त्यांनी हवामान विभागाच्या अंदाजाची माहिती घेतली। या अंदाजानुसार राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा परिणाम यापुढेही जाणवत राहणार आहे। या भागात कुठेही आग लागू नये यासाठी नियमित काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। रेमल चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दलही त्यांनी आज नवी दिल्लीत आढावा बैठक घेतली। या बैठकीत मिझोराम, आसाम, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरात झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावाची माहिती त्यांना देण्यात आली, त्यावर चर्चा झाली। चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांना सरकार पूर्ण मदत करेल अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली। परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या तसंच स्थिती पूर्ववत करण्यासाठी आवश्यक मदत देण्याकरता नियमित आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी गृहमंत्रालयाला दिल्या। लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यात काल 62.36% मतदानाची नोंद झाली। 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशात 57 मतदारसंघांमध्ये मतदान झालं होतं। बिहारमध्ये 51.92%, हिमाचल प्रदेशात 70.5%, झारखंडमध्ये 70.66%, पंजाबात 61.32%, उत्तर प्रदेशात 55.59%, पश्चिम बंगालमध्ये 73.79%, ओदिशात 70.68%, तर चंदीगढमध्ये 67.9% मतदानाची नोंद झाली। लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया काल संपल्यानंतर विविध वृत्तसंस्था आणि अन्य संस्थांनी एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर कल चाचणीचे आकडे प्रसिद्ध केले। भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी लोकसभा निवडणुकीत सत्ता टिकवून ठेवणार असल्याचं बहुतांश अंदाजांमध्ये वर्तवलं आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळालं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग 3रा सरकार स्थापन करता येणार आहे। लोकसभा निवडणुकीनंतर अनेक खासगी वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेले निकालांचे अंदाज काँग्रेसनं फेटाळले आहेत। हे अंदाज बोगस असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली। दूरस्थ पद्धतीनं झालेल्या या बैठकीत पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, ज्येष्ठ नेते राहुल गांधी तसंच निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार आणि प्रदेश काँग्रेस समित्यांचे अध्यक्ष सहभागी झाले होते। आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज त्यांच्या हंगामी जामीनाची मुदत संपल्यानंतर तिहार तुरुंगात शरणागती पत्कारली। त्याआधी त्यांनी पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधला। माध्यमांनी मांडलेले लोकसभा निवडणुकीचे मतदानोत्तर कल चाचणीचे निकाल फेटाळून लावत इंडिया आघाडीचा विजय होईल असा दावा त्यांनी केला। मतमोजणीच्या दिवशी इंडिया आघाडीच्या सर्व मतमोजणी प्रतिनिधींना सतर्क राहण्याचं आणि मतमोजणी संपेपर्यंत जागा न सोडण्याचं आवाहन त्यांनी केलं। दरम्यान भाजपानं आज केजरीवाल यांच्याविरोधात राजघाटासमोर निदर्शनं केली। केजरीवाल यांनी आपल्या शरणागतीचं रुपांतर राजकीय रॅलीत केल्याचा आरोप भाजपाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केला। त्यानंतर पोलिसांनी सचदेवा यांच्यासह अनेक आंदोलकांना अटक केली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत।
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी
म्हणजेच निवाडा जनतेचा.
कोण हरणार, कोण जिंकणार,
कोणत्या मुद्द्यावर जनता कौल देणार,
म्हणजेच निवाडा जनतेचा.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम निवाडा जनतेचा
अवश्य ऐका येत्या 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून थेट प्रसारण अस्मिता वाहिनीवर.
निवाडा जनतेचा
प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती निवाडा जनतेचा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तैवान अथलेटिक्स खुल्या स्पर्धेत 800 मीटर शर्यतीत भारताच्या अंकेश चौधरीनं सुवर्णपदकाला गवसणी घातली तर सोमनाथ चहाननं रौप्य पदक पटकावलं. अंकेशनं 1:50.63 सेकंदात 800 मीटरचं अंतर पूर्ण केलं तर सोमनाथला हे अंतर पार करण्यासाठी 1:50.88 सेकंदाचा वेळ लागला. भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं जागतिक क्रमवारीत 10 प्रवेश केला आहे. प्रज्ञानंद यानं नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या 5व्या फेरीत जागतिक क्रमवारीत 2 स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव केला. या स्पर्धेत प्रज्ञानंद 8.5 गुणांसह 3 स्थानावर आहे. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन 2 तर अमेरिकेचा हिकारू 10 गुणांसह 1व्या स्थानावर आहे. स्पर्धेच्या महिला गटात भारताच्या आर वैशाली हिनं चीनची टिंकी लेई हिचा पराभव केला. ती 10 गुणांसह आघाडीवर आहे. भारताचा मुष्टीयोद्धा अमित पांगाल याचा पॅरिस ऑलिम्पिकमधला प्रवेश आज निश्चित झाला. अमितनं पॅरिस ऑलिम्पिक प्रवेशासाठी बँकॉकमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या 51 किलो वजनी गटात चीनच्या लियू चुआंग याच्यावर 5-0 अशी मात केली. यामुळे निशानदेव, निकहत झरीन, प्रीती पवार, लवलीना बोरगोहेन यांच्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला अमित हा 5वा भारतीय मुष्टीयोद्धा ठरला आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज सहयजमान अमेरिकेनं विजयी सलामी दिली. अमेरिकेत दलास इथं अमेरिका आणि कॅनडा यांच्यात झालेला स्पर्धेचा सलामीचा सामना अमेरिकेनं 7 गडी राखून जिंकला. या सामन्यात अमेरिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर कॅनडानं निर्धारित 20 षटकांमध्ये 5 बाद 194 धावा केल्या. विजयासाठीचं 195 धावांचं लक्ष अमेरिकेनं 17 षटकं आणि 4 चेंडूतच 3 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. या स्पर्धेतला दुसरा सामना आज गयाना इथं यजमान वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात सुरु आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेतला भारताचा सलामीचा सामना 5 जूनला आयर्लंडसोबत होणार आहे. राजधानी दिल्लीत सध्या सुरु असलेली पाणीटंचाई लक्षात घेऊन हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारनं किमान महिनाभर दिल्लीसाठी जादा पाणी सोडावं अशी विनंती दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी दोन्ही राज्य सरकारांना पत्र लिहिलं आहे. दरम्यान दिल्ली राज्य सरकारनं राजकीय हेतून हे पत्र लिहिल्याचा आरोप भाजपानं केलाय. दिल्लीत पाण्याची कमतरता नाही. दिल्लीला शेजारच्या राज्यांमधून दररोज अतिरिक्त पाणी मिळतं. पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी दिल्ली सरकारनं जलस्रोतांची स्वच्छता, पाणी चोरी आणि गळती रोखण्यावर लक्ष द्यावं असं भाजपाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटलंय. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 150 जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून बोलणं केल्याच्या आरोपाबद्दल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सविस्तर तपशील देण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगाने दिले होते. यासंदर्भात आयोगानं जयराम रमेश यांना पत्रही पाठवलं होतं. तेलंगणामध्ये विधान परिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारत राष्ट्र समितीनं विजय मिळवला. महबूबनगर स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी ही निवडणूक झाली होती. यात बीआरएसच्या नवीन कुमार रेड्डी यांनी काँग्रेसच्या मान्यजीवन रेड्डी यांचा अवघ्या 108 मतांनी पराभव केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधाच्या 100वीनिमित्त मराठी अर्थशास्त्र परिषद महाराष्ट्र आणि सायस सहकारी संस्था यांच्या वतीनं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथं येत्या 11 तारखेला परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पंढरपूरीतल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं काम पूर्ण झाल्यानं भाविकांसाठी आजपासून विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन सुरु करण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अरुणाचल प्रदेशात भाजपला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत तर सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पूर्ण बहुमतासह सत्तेत. देशातल्या उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा प्रधानमंत्र्यांकडून आढावा. कुठेही आग लागू नये यासाठी नियमित काळजी घेण्याच्या सूचना. तैवान अथलेटिक्स खुल्या स्पर्धेत 800 मीटर शर्यतीत भारताच्या अंकेश चौधरीची सुवर्णपदकाला गवसणी तर सोमनाथ चौहानला रौप्य पदक आणि भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याला जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावर स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.